Lights, camera, action.
In the spotlight.
हाय, मी डॉक्टर सलील कुलकर्णी आणि तुम्ही मला ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
मी बालगीत खूप केली, पण मी लहानपणी बरोबर 3.5 वर्षाचा असताना मी पुण्यात आकाशवाणीवर जयस्तुते गायलो होतो. मला आता खूप अभिमान वाटतो की 3.5-4 वर्षाच्या मुलाला आपण जयस्तुते म्हणायला द्यावं हे माझ्या आईवडिलांनी ठरवलं ना, तिकडेच मला असं वाटतं की मी लकी झालो की मला असे आई वडील मिळाले.
मला एक तर तुला विचारायचं आहे की हे घडलं कसं, तुझा आवाज सुरुवातीला कोणी ओळखलं?
माय फर्स्ट फ्रेंड अँड माय परमनंट फ्रेंड असं म्हणू की हु विल नेवर लीव मी अँड आय विल नेवर लीव दॅट फ्रेंड इज माय हार्मोनियम. मला पहिल्या वाढदिवसानं माझ्या वडिलांनी हार्मोनियम दिली होती गिफ्ट. म्हणजे ना आता हे बघताना मला पण आश्चर्य वाटतं, ते फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत, की इतका छोटा मुलगा ज्याचे हातच त्याचा भात्यापर्यंत पोचत नाही, तो पेटी का वाजवत असेल, तर माझ्या ती हातात होती आणि मी डायरेक्ट वाजवायचोच. मग त्याच्यात समाधी साधन संजीवन नाम हे पण मी तेव्हा हार्मोनियमवर वाजवायचो. ज्याने कहा गैवदिन ऐकलं ते वाजवायचो. शब्दाची मजा मला कधी कळली होती माहिती आहे? खूप लहानपणी पहिली शंका मी आजोबांना विचारली होती की ते मला भीमरूपी महारुद्रा शिकवत होते, मारुतीस होतं, आणि मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. ते म्हटलं मनाशी टाकले म्हणजे मला वाटलं मना नावाचं कोणीतरी होता. ते म्हटलं नाही, म्हणजे मनाचा वेग सगळ्यात जास्त असतो. बघ, तू मनाने चंद्रावर पण जाऊ शकतोस, तू मनाने अमेरिकेला पण. मग मला कळलं की हां, किंवा ना त्याच तेरे मेरे सपने आणि त्याच्यामध्ये ना वो तेरा होगा वो सपना मेरा होगा थोडा हमारा थोडा तुम्हारा आएगा फिर से बचपन हमारा. मी हे मला स्पष्ट आठवतंय मी वडिलांना माझ्या 5 वर्षी की थोडा हमारा थोडा तुम्हारा म्हणजे काय. तर अरे बाबा म्हणले की हे बघ, तुझ्यामध्ये मी थोडा आणि तुझी आई थोडीशे थोडे थोडे असतो की नाही. फिल्मी गाणं आहे पण मज्जा आली मला ते कळलं. तर मला असं वाटतं की माझ्यातला पोएट्री ॲप्रिशिएट करणारा माणूस हा इतक्या लहानपणी माझ्या घरच्यांनी घडवला.
बरं, तू इतकी छान बडबड गीते बनवतोस, मला सांग की तुझं लहानपणीचं एखादं बडबड गीत तुला आठवत असेलच.
नाही, मला मी खरं सांगू, मला बडबड गीता शब्द फार बरा नाही वाटत. हा बाल कविता हा मला चांगला वाटतो, कारण बडबड गीतं म्हणजे काय माहिती का, की ज्याला काही तसा अर्थ नसतो, नुसतंच अडगुलं मडगुलं सोन्यात. तर ह्याला आपण म्हणू की बडबड गीतं. मला ना ज्युनियर के जीमध्ये असताना एक कविता होती ज्याच्यावर मी डान्स केला होता, हा चित्त्याचा ड्रेस घालून. ती कविता अशी होती की एकदा आला एक चित्ता हातात घेऊन अडकित्ता, चित्ता आला दुपारी मागू लागला सुपारी. मी म्हटलं कशाला, तेव्हा चित्ता म्हणाला नुकतंच जेवण झालंय फक्कड खाऊन टाकले 12 बोकड 12 बोकड 16 शेळ्या बघता बघता फस्त केल्या, मग नंतर गंमत म्हणून 2 बैल टाकले खाऊन, जेवण जरा जडच झालंय भलतंच अंगावरती आलंय, म्हटलं खावी सुपारी म्हणून आलो दुपारी.
कसली गोड कविता आहे रे, किती छान.
ही पाडगावकरांची कविता आहे. आणि मग मी गुपचूप घरात गेलो, सुपारी घेऊन बाहेर आलो, सुपारी खाऊन गेला चित्ता इथेच विसरून अडकित्ता, खोटं वाटतं तर पहा येऊन अडकित्ता आहे घरात अजून. आता ही गोष्ट मी सांगतोय 70s मधली, आणि मी 1999-2000 पहिल्यांदा जेव्हा बाल कविता करूया हे ठरलं तेव्हा यू वोंट बिलीव ही कविता मी पहिल्यांदा स्वरबद्ध केली, कारण ती मला ज्युनियर केजीतली जशीला तशी पाठवती. एकदा आला एक चित्ता हातात घेऊन अडकित्ता, तर मला पाडगावकर पण म्हणले होते की अरे ही किती वेगळी कविता तू निवडलीस. मग मी त्यांना सांगितलं होतं की मी याच्यावर डान्स केला होता, तर ते गमतीने म्हणले होते की आठवतोय का अजून, म्हणलं ते आता नाही आठवते. योगायोग असत, म्हणजे माझा एक शाळेतला मित्र होता संदीप बेलवलकर, तो मला म्हटला की तू लहान मुलांची गाणी का नाही करून बघत. ते म्हटलं नाही रे, मला ते माझं पिंड असं मला वाटत नाही, असं मी उगीच उत्तर दिलं. तर मला म्हटलं तू अजब खाना वाचलंयस कविंदांचं, म्हटलं दे मला. तर त्यांनी दिल्यावर ना मी पहिलंच पान असं उघडलं, तर त्याच्यात एका माकडाने काढलंय दुखा असं मी गुणगुणलं ते बघून. हे किती छान आहे, म्हटलं आली गिराई के छान 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 एका माकडाने काढलंय दुखा. आणि मग मी ती रेकॉर्डच केली गाणी, आणि 1999 ती गाणी रेकॉर्ड झाल्यावर मला पहिला फोन आमच्याकडे त्या वर्षी नुकती लँडलाईन आली होती, मी डॉक्टर झाल्यानंतर, आणि त्या लँडलाईनवर आम्हाला पहिले 50 फोनमध्ये कुठला फोन आला असेल तर तो हॅलो मला सलील कुलकर्णींशी बोलायचं आहे, मी PL देशपांडे बोलतोय. आणि पुलंचा फोन मी उभारायला होतो घरी, बसून कसं बोलणार ना. तर मी म्हटलं की हो मी बोलतोय बोला बोला. तर मला म्हटलं की तू विंदांची इतकी छान केलीस बालगीत, मला एकदा समोर बसून कधी ऐकवशील. तो जो काही प्रसंग होता ना तेव्हा मला एक मोठा लेसन होता त्यांच्याकडनं, की एकतर मी तेव्हा काही 15-20 गाणी केलेला नवीन संगीतकार, पण आपल्याला आवडलं की आपण फोन करायचा कोणीही असू दे. तर मी ते खूप पाळतो आजही, की मला जेव्हा कट्यार फिल्म बघून आवडलं, मी सगळ्यांना फोन केलं. मी दुनियादारी रिलीज झाल्यावर मी सई तामणकरला फोन केला होता की तू लोकांना जे असं वाटतं की फक्त ग्लॅमरस ग्लॅमरस नाही, तू तू आज सगळ्यांना गप्प बसवलंस असं तू ॲक्टिंग केलंस असं मला ना ते तिथल्या तिथे सांगून टाकलं ना की छान झोप लागते, की क्या बात आहे, सुपब आहे तुझं. आता जवळजवळ 60 बालगीत आहेत आणि आय फील सो गुड अँड सो प्राऊड की महाराष्ट्रातलं प्रत्येक पोर माझ्या गाण्यावर नाचलं आहे. मग ते अकोबाई ढकोबाई असू दे किंवा हे विंदांचं एका माकडाने काढले दुकान असू दे. आणि सगळ्यात द स्वीटेस्ट मोमेंट की शुभंकरनी माझी जेव्हा बालगीतं गायली एकटी एकटी घाबरलीस ना आणि ती इतकी पॉप्युलर झाली, ते मला अजून छान वाटतं की नेक्स्ट जनरेशन पर्यंत ते तो थॉट गेला आणि शुभूची गाणी पण तेवढीच पॉप्युलर झाली.
अनेक तुझे गाणे असतात की ज्यातनं मनवलं पण जातं मुलांना, तर मला सांग की तू कधी रुसलास, तर तुला कोणी असं मनवलं आणि तू कशावरनं रुसला होतास असं आठवत आहे का, तुला कोण मनवायचं?
मी खरं सांगू का, तुम्ही खूप लहानपणी वेन यू लूज वन ऑफ युअर पेरेंट्स यू बिकम अ टोटली डिफरंट काइंड ऑफ किड. मी अजिबात हट्टी मुलगा नव्हतोच कधीच, हे माझी बहीण तर माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहे लहानपणापासूनच. बिकॉज आय लॉस्ट माय फादर वेन आय वॉज 6, शी लॉस्ट हिम ॲट 3 असा वरी विचार होता. ती माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहे कारण तिने अजून लहानपणी तो धक्का बघितला. असे छोटेसे हट्ट केले असतील की मला नवीन शूज पाहिजेत बास्केटबॉलसाठी वगैरे, पण इतक्या लहानपणी तुम्ही इतकी ब्लंट रियालिटी बघता की तुम्ही एकदम शहाणे होता. आणि मग तुम्हाला ना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर माणूस हे जाणवतं. माझ्या टॉप प्रायोरिटीजमध्ये ना कधीच पैसा पण येत नाही, कधीच अचीवमेंट्स पण येत नाहीत, माणसं टॉप प्रायोरिटीमध्ये येतात मग बाकी सगळं येतं. सो मी हट्ट असं की मला हे हवंच असं मला केलेलं आठवत नाही. मी पहिला माझ्या लपवलेल्या काचा पुस्तकामध्ये एक वाक्य लिहिलं, ते मला खूप आवडलं की तो काळ असा होता जेव्हा मेनू कार्डमध्ये डाव्या बाजूपेक्षा उजव्या बाजूकडे लक्ष पटकन जायचं, पदार्थ काय याच्यापेक्षा त्याची किंमत किती आहे. आणि ह्याची तुम्हाला किंमत लहानपणी कळली ना की तुम्हाला लाईफचीच किंमत खूप चांगली कळते. सो मी हट्ट खरंच नाही केला. म्हणजे
सुपरहिट्स 93.5 रेड एफएम बट जातील.
कट इट.